आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या कारखान्यात अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसची पायाभरणी होणार। राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान। 22 जून रोजी मतमोजणी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित। आणि गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाकडे वर्ग करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी। आता सविस्तर बातम्या। संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उद्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या यंत्र इंडिया लिमिटेडच्या आयुध कारखान्यात 10,000 टन क्षमतेच्या अॅल्युमिनियम एक्सट्रूजन प्रेसची पायाभरणी करतील। ही प्रस्तावित एक्सट्रूजन प्रेस संरक्षण उत्पादन क्षेत्रासाठी एक मोठी राष्ट्रीय संपत्ती ठरेल। ही प्रेस संरक्षण आणि एरोस्पेस क्षेत्रांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी मोठं उच्च शक्तीचं आणि अचूक अॅल्युमिनियम मिश्र धातूचं एक्सट्रूजन तयार करण्याची देशाची क्षमता मजबूत करेल। हा प्रकल्प महत्वपूर्ण अॅल्युमिनियम एक्सट्रूडेड घटकांच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यास आणि आत्मनिर्भर भारत संकल्पनेअंतर्गत स्वदेशी उत्पादनाला पाठिंबा देण्यास मदत करणार आहे। महाराष्ट्र विधान परिषदेच्या 11 जागांसाठी आज शांततेत मतदान झालं। यात सोलापूर, जळगाव, सांगली, सातारा, नांदेड, भंडारा, गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव, लातूर, बीड, परभणी, हिंगोली आणि छत्रपती संभाजीनगर, जालना या मतदारसंघांचा समावेश आहे। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं। ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, यवतमाळ, वर्धा, गडचिरोली, चंद्रपूर आणि अहिल्यानगर या 6 जागांवर प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यामुळे महायुतीच्या उमेदवारांचा मार्ग मोकळा झालाय। विधान परिषद निवडणुकीसाठी मतमोजणी 22 जूनला होणार असून त्याच दिवशी निकाल जाहीर केला जाईल। अमरावती मतदारसंघात महानगरपालिकेच्या काँग्रेसच्या 17 नगरसेवकांना तटस्थ राहण्याचे आदेश पक्षानं दिले, मात्र इतर नगरपरिषदांमधल्या नगरसेवकांना असा कोणताही आदेश दिलेला नाही। भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे यांनी आपण चांगल्या मताधिक्यानं निवडून येऊ असा विश्वास व्यक्त केला। दरम्यान अमरावतीमध्ये 5 वाजेपर्यंत 94.68% मतदानाची नोंद करण्यात आली अशी माहिती आमच्या प्रतिनिधीनं दिली। भंडारा गोंदिया मतदारसंघात मतदानासाठी भंडारा जिल्ह्यात 2 आणि गोंदिया जिल्ह्यात 2 अशी एकूण 4 मतदान केंद्र उभारण्यात आली। अविनाश ब्राह्मणकर भाजपा तर नरेश ईश्वरकर अपक्ष हे उमेदवार रिंगणात आहे। या निवडणुकीत सर्वच म्हणजे एकूण 457 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला। या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार 300 अधिक मतांनी निवडून येईल असा विश्वास महायुतीचे खासदार राजेंद्र जैन यांनी व्यक्त केलाय। नागपूर मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीही आज मतदान झालं। 836 मतदारांनी 14 मतदान केंद्रांची मतदारांसाठी 14 मतदान केंद्रांची सोय करण्यात आली होती। दरम्यान राज्यातल्या सर्व जागांवर महायुती मोठ्या मताधिक्यानं विजयी होईल असा विश्वास भाजपा नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज बातमीदारांशी बोलताना व्यक्त केला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं आज व्हीप जारी करत बोलवलेल्या पक्षाच्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित होते। या बैठकीला खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे यांच्यासह पक्षाचे एकमेव राज्यसभा खासदार संजय राऊत उपस्थित होते। उर्वरित 6 खासदारांच्या अनुपस्थितीमुळे पक्षाच्या संसदीय गटात फूट पडल्याचं जवळजवळ निश्चित झालंय। बैठकीला गैरहजर राहिलेल्या खासदारांमध्ये नागेश आष्टीकर, संजय देशमुख, संजय जाधव, संजय दीना पाटील, ओम प्रकाश राजे निंबाळकर आणि भाऊसाहेब बागचौरे यांचा समावेश आहे। या 6ही खासदारांनी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातल्या शिवसेनेत सामील होत असल्याचं पत्र लोकसभा सभापती ओम बिर्ला यांना सादर केलं आहे, मात्र ही प्रक्रिया अद्याप पूर्ण झालेली नसून पडताळणीसाठी काही खासदारांनी प्रत्यक्ष उपस्थित राहणं आवश्यक आहे असं लोकसभा सभापतींच्या कार्यालयाकडून सांगण्यात आल्याचं वृत्तसंस्थेच्या बातमीत म्हटलंय। दरम्यान यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाचे खासदार संजय देशमुख यांनी पक्ष सोडल्याच्या निषेधार्थ आज वाशिम शहरात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून आंदोलन करण्यात आलं। जनतेनं शिवसेनेच्या चिन्हावर निवडून दिलेल्या खासदारानं मतदारांचा विश्वासघात केला आहे, यवतमाळ वाशिमची जनता हे कदापि सहन करणार नाही असं प्रतिपादन यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुखांनी करत पक्षांतर करणाऱ्या लोकप्रतिनिधींना धडा शिकवण्याचा इशारा त्यांनी दिला. आंदोलनामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. शेतकऱ्यांच्या 100% कर्जमाफीच्या मागणीसाठी बुलढाण्यात क्रांतिकारी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वात आंदोलन सुरू असून तुपकर यांची प्रकृती खालावत असल्याचं आमच्या प्रतिनिधीनं सांगितलंय. मागील अनेक दिवसांपासून ते अन्नत्याग आंदोलन करत आहे. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार अन्न प्राशनाची विनंती करण्यात येत आहे, मात्र सरकारकडून कोणतेही ठोस आश्वासन न मिळाल्यानं तुपकर यांनी आंदोलन मागे घेण्यास नकार दिलाय. शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवायच्या असतील तर 100% कर्जमाफी हाच एकमेव पर्याय आहे. जीव जाईपर्यंत लढा सुरू राहील असा दृढ निश्चय तुपकरांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला. अन्नपदार्थांशी निगडीत सर्व व्यावसायिकांना हाताळणी आणि इतर प्रक्रियेसाठी फक्त सुरक्षित आणि गंजरोधक सुऱ्या, ब्लेड्स तसंच इतर साधनं वापरण्याचे निर्देश FSSAI अर्थात भारतीय अन्न सुरक्षा आणि मानकं प्राधिकरणानं दिले आहे. अन्न हाताळणी आणि प्रक्रियेदरम्यान काही व्यावसायिक गंजलेली खराब झालेली सुरी वापरताना आढळले आहेत. चंद्रपूर इथल्या अत्याधुनिक वस्तू आणि सेवाकर भवनाचं लोकार्पण अर्थराज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या हस्ते पार पडलं. या सोहळ्याला चंद्रपूरचे पालकमंत्री अशोक उईके, खासदार प्रतिभा धानोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. सोन्यावरचं आयात शुल्क वाढवून 15% केल्यानंतर देशाच्या सोने आयातीत सुमारे 70% घट होऊन तिचं प्रमाण 25 ते 30 टनांवर आलंय. गेल्या 13 मे रोजी सोनं आणि चांदी या धातूंवरचं आयात शुल्क 6% वाढवून 15% करण्यात आलं होतं.
या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाकडे वर्ग करण्याची मागणी केंद्रीय कोळसा आणि खनिकर्म मंत्री जी किशन रेड्डी यांच्याकडे केली आहे. या खाणी राज्याला मिळाल्यास 2030 पर्यंत 5 कोटी टन लोहखनिज उत्पादनाचं उद्दिष्ट गाठून महाराष्ट्राला देशाचे ग्रीन स्टील हब बनवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. गडचिरोलीतून सुमारे 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक आणि लाखो रोजगार निर्माण होतील असा विश्वासही फडणवीस यांनी व्यक्त केला. टाटा, JSW सह अनेक कंपन्यांनी राज्यासोबत करार केला असून गडचिरोलीला JNPT आणि वाढवण बंदराशी जोडणारे रेल्वे आणि मालवाहतूक जाळे विकसित करण्याचं नियोजन करण्यात आलं आहे. या खाणी राज्य महामंडळाकडे दिल्यास त्या पुढील 3-4 वर्षात कार्यान्वित करून देशातील पोलाद उत्पादनाला मोठी चालना मिळेल असं फडणवीस यांनी सांगितलं. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त आज त्यांना अनेक कार्यक्रमांमधून आदरांजली वाहण्यात येत आहे. राणी लक्ष्मीबाई यांनी 1857 स्वातंत्र्य संग्रामाचं मोठ्या धाडसानं नेतृत्व केलं होतं असं गृहमंत्री अमित शाह यांनी त्यांना आदरांजली वाहताना समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलंय. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह अनेक नेत्यांनी राणी लक्ष्मीबाई यांच्या बलिदान दिनानिमित्त त्यांना आदरांजली वाहिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राणी लक्ष्मीबाई यांना अभिवादन केलंय. ज्येष्ठ पत्रकार, लेखक, राष्ट्रीय मुस्लिम मंचाचे ज्येष्ठ पदाधिकारी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक विराग पाचपोर यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत दुःखद आहे. त्यांच्या निधनानं पत्रकारिता, साहित्य आणि सामाजिक क्षेत्राची मोठी हानी झाली आहे अशा शब्दात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. विराग पाचपोर यांचं आज नागपूरमध्ये त्यांच्या निवासस्थानी पहाटे निधन झालं. मृत्यूसमयी ते 74 वर्षांचे होते. 1952 साली जन्मलेल्या विराग पाचपोर यांनी आयुष्यभर राष्ट्रहित, सामाजिक समरसता आणि वैचारिक प्रबोधन यासाठी कार्य केलं. इस्लाम आणि ख्रिश्चन धर्माचा त्यांचा सखोल अभ्यास होता. भारतीय चर्च आणि ख्रिश्चन समाजावरील त्यांच्या अभ्यासपूर्ण ग्रंथांना विशेष मान्यता मिळाली. अनुसूचित जातीच्या आरक्षणातील उपवर्गीकरणाच्या विरोधात 20 जून रोजी नागपुरात मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय. हा मोर्चा दीक्षाभूमीत जिल्हाधिकारी कार्यालय असा काढण्यात येणार आहे. अनुसूचित जातींच्या घटनात्मक आरक्षणाला धक्का पोहोचवणाऱ्या कोणत्याही प्रयत्नांच्या निषेधार्थ हा मोर्चा आयोजित करण्यात आल्याचं आयोजकांनी काल पत्रकार परिषदेत सांगितलं. अनुसूचित जातींचा समावेश आधीच संविधानाच्या अनुसूचीमध्ये करण्यात आला असून त्यामध्ये उपवर्गीकरण करण्याचा प्रयत्न हा सामाजिक न्याय तत्वांच्या विरोधात आहे असं आयोजकांनी म्हटलंय. येत्या काही तासात नागपूर, वर्धा, चंद्रपूर, गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसासह वादळाची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान विभागानं वर्तवली आहे. उद्या नागपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, वर्धा आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट कायम राहणार आहे तर वर्धा, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली आणि वाशिम या जिल्ह्यांमध्ये वादळ येण्याची शक्यता आहे. FIH महिला हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं उरुग्वेवर 3-2 अशी मात केली. न्यूझीलंडमध्ये सुरू असलेल्या या स्पर्धेत भारताचा हा सलग 3रा विजय असून अ गटात भारत अग्रस्थानी राजधानी आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या हस्ते उद्या नागपूरमधील अंबाझरी इथल्या कारखान्यात अॅल्युमिनियम एक्सट्रुजन प्रेसची पायाभरणी होणार. राज्य विधान परिषदेच्या 11 जागांसाठी शांततेत मतदान. 22 जून रोजी मतमोजणी. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं व्हीप जारी करत बोलवलेल्या बैठकीला 6 खासदार अनुपस्थित. आणि गडचिरोलीतील 6 लोहखनिज खाणी महाराष्ट्र राज्य खनिज महामंडळाकडे वर्ग करण्याची मुख्यमंत्र्यांची केंद्राकडे मागणी. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.